अथ तृतीयः पादः युष्मदस्मदोरन्यतरस्याम् खञ्च तस्मिन्नणि च युष्माकास्माकौ तवकममकावेकवचने अर्धाद्यत् परावराधमोत्तमपूर्वाच्च दिक्पूर्वपदाठञ्च ग्रामजनपदैकदेशादैठञौ मध्यान्मह असाम्प्रतिके द्वीपादनुसमुद्रं यञ् कालाठञ् श्राद्धे शरदः विभाषारोगातपयोः निशाप्रदोषाभ्याञ्च श्वसस्तुट्च सन्धिवेलाद्युतुनक्षत्रेभ्योण् प्रावृष एण्यः वर्षाभ्यष्ठक् छन्दसिठञ् वसन्ताच्च हेमन्ताच्च सर्वत्राञ्चतलोपश्च सायं चिरं प्राह्णे प्रगे व्ययेभ्यष्ट्युट्युलौ तुच्च विभाषापूर्वाह्णापराह्णाभ्यां तत्र जातः प्रावृषष्ठप् संज्ञायां शरदो वै पूर्वाह्णापराह्णार्द्रामूलप्रदोषावस्कराद्वन् पथः पन्थ च अमावास्याया वा अच सिन्ध्वपकराभ्यां कन् अणयौ च श्रविष्ठा फल्गुन्यनुराधा स्वातितिष्य पुनर्वसु हस्तविशाखाषाढा बहुलाल्लुक् स्थानान्तगोशालखरशालाच्च वत्सशालाभिजिदश्वयुक्षतभिषजो वा नक्षत्रेभ्यो बहुलं कृतलब्धक्रीतकुशलाः प्रायभवः उपजानूपकर्णोपनिवेष्ठक् सम्भूते कोशाढ्ढञ् कालात् साधुपुष्प्यत्पच्यमानेषु उक्ते च आश्वयुज्या वुञ् ग्रीष्मवसन्तादन्यतरस्याम् देयमृणे कलाप्यश्वत्थयवपुसाद्वुन् ग्रीष्मावरसमाद्वुञ् संवत्सराग्रहायणीभ्यां ठञ् च व्याहरति मृगः तदस्य सोढं तत्र भवः दिगादिभ्यो यत् शरीरावयवाच्च धृतिकुक्षिकलशिवस्त्यस्त्यहेर्ढञ् ग्रीवाभ्योञ्च गम्भीराण्यः अव्ययीभावाच्च अन्तःपूर्वपदाठञ् ग्रामात्पर्यनुपूर्वात् जिह्वामूलाङ्गुलेश्छः वर्गान्ताच्च अशब्दे यत्खावन्यतरस्याम् कर्णललाटात्कनलङ्कारे तस्य व्याख्यान इति च व्याख्यातव्यनाम्नः बह्वचोऽन्तोदात्ताठञ् क्रतुयज्ञेभ्यश्च अध्यायेष्वे वर्षेः पौरोडाशपुरोडाशात्ष्ठन् छन्दसो यदणौ द्व्यजृद्ब्राह्मणर्प्रथमाध्वरपुरश्चरणनामाख्याताट्ठक् अनृगयनादिभ्यः तत आगतः ठगायस्थानेभ्यः शुण्डिकादिभ्योण् विद्यायोनिसम्बन्धेभ्यो वुञ् ऋतष्ठञ् पितुर्यच्च गोत्रादङ्कवत् हेतुमनुष्येभ्योऽन्यतरस्यां रूप्यः मयच्च प्रभवति विदूराण्यः तद्गच्छति पथिदूतयोः अभिनिष्क्रामति द्वारम् अधिकृत्य कृते ग्रन्थे शिशुक्रन्दयमसभद्वन्द्वेन्द्रजननादिभ्यश्चः सोऽस्य निवासः अभिजनश्च ಆಯುಧಜೀವಿಭ್ಯಶ್ಚ ಪರ್ವತೇ ಚಂಡಿಕಾದಿಭ್ಯೋನ್ಯಃ ಸಿಂಧುತಕ್ಷಶಿಲಾದಿಭ್ಯೋನಯೌ ತೂದೀಶಲಾತುರವರ್ಮತೀ ಕೂಚವಾರಾಢ್ಯಕ್ಷಂಢಯ್ಯಕಃ ಭಕ್ತಿಃ ಅಚಿತ್ತಾದದೇಶಕಾಲಾಢ್ಯಕ್ ಮಹಾರಾಜಾಢ್ಯೈ ವಾಸುದೇವಾರ್ಜುನಾಭ್ಯಾಂ ವನ್ ಗೋತ್ರಕ್ಷತ್ರಿಯಾಖ್ಯೇಭ್ಯೋ ಬಹುಲಂ ವೈ ಜನಪದಿನಾಂ ಜನಪದವತ್ಸರ್ವಂ ಜನಪದೇನ ಸಮಾನ ಶಬ್ದಾನಾಂ ಬಹುವಚನೆ ತೇನ ಪ್ರೋಕ್ತಂ ತಿತ್ತಿರಿವರತಂತು ಖಂಡಿಕೋಖಾಚ್ಛಣ ಕಾಶ್ಯಪ ಕೌಶಿಕಾಭ್ಯಾಂ ಋಷಿಭ್ಯಾಂ ನಿನಿಃ ಕಲಾಪಿ ವೈಶಂಪಾಯನಾಂತೇ ವಾಸಿಭ್ಯಶ್ಚ ಪುರಾಣ ಪ್ರೋಕ್ತೇಷು ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕಲ್ಪೇಷು ಶೌನಕಾದಿಭ್ಯಶ್ಚಂದಸಿ ಕಠಚರಕಾಲ್ಲುಕ್ ಕಲಾಪಿನೋಣ್ ಛಗಲಿನೋಢಿನುಕ್ ಪಾರಾಶರೀಯಶಿಲಾಲಿಭ್ಯಾಂ ಭಿಕ್ಷುನಟಸೂತ್ರಯೋಃ ಕರ್ಮಂದಕೃಶಾಶ್ವಾದಿನಿಃ ತೇನೈಕದಿಕ್ ತಸಿಶ್ಚ ಉರಸೋ ಯಚ್ಚ ಉಪಜ್ಞಾತೆ ಕೃತೇ ಗ್ರಂಥೇ ಸಂಜ್ಞಾಯಾಂ ಕುಲಾಲಾದಿಭ್ಯೋ ವಯ ಕ್ಷುದ್ರಾಭ್ರಮರವಟರಪಾದಪಾದಯ ತಸ್ಯೇದಂ ರಥಾದ್ಯತ ಪತ್ರಪೂರ್ವಾದಯ ಪತ್ರಾಧ್ವರ್ಯುಪರಿಷದಶ್ಚ ಹಲಸೀರಾಠಕ ದ್ವಂದ್ವಾದ್ವನ್ವೈರಮೈಥುನಿಕಯೋಃ ಗೋತ್ರಚರಣಾದ್ವಯ ಸಂಘಾಂಕಲಕ್ಷಣೇಷ್ವಯ್ಯಯಾಮಣ ಶಾಕಲಾದ್ವಾ ಛಂದೋ ಗೌಕ್ತಿಕಯಾಜ್ಞಿಕಬಹ್ವೃಚನಟಾಯ್ಯಃ ನದಂಡಮಾಣವಾಂತೇ ವಾಸಿಷು ರೈವತಿಕಾದಿಭ್ಯಶ್ಚಃ ಕೌಪಿಂಜಲಹಾಸ್ತಿಪದಾದಣ ಆಥರ್ವಣಿಕಸ್ಯೇಕಲೋಪಶ್ಚ ತಸ್ಯ ವಿಕಾರಃ ಅವಯವೇ ಚ ಪ್ರಾಣ್ಯೋಷಧಿವೃಕ್ಷೇಭ್ಯಃ ಬಿಲ್ವಾದಿಭ್ಯೋಣ್ ಕೋಪಧಾಚ್ಚ ತ್ರಪುಜತು ನೋ ಶುಕ್ ಓರೈ ಅನುದಾತ್ತಾದೇಶ್ಚ ಪಲಾಶಾದಿಭ್ಯೋ ವಾ ಶಮ್ಯಾಶ್ಲೈ ಮಯಡ್ವೈತಯೋರ್ಭಾಷಾಯಾಮಭಕ್ಷ್ಯಾಚ್ಛಾದನಯೋಃ ನಿತ್ಯಂ ವೃದ್ಧಶರಾದಿಭ್ಯಃ ಗೋಶ್ಚ ಪುರೀಷೇ ಪಿಷ್ಟಾಚ್ಚ ಸಂಜ್ಞಾಯಾಂ ಕನ್ ವ್ರೀಹೇ ಪುರೋಡಾಶೇ ಅಸಂಜ್ಞಾಯಾಂ ತಿಲಯವಾಭ್ಯಾಂ ದ್ವಚಶ್ಚಂದಸಿ ನೋತ್ವದ್ವರ್ಧ ಬಿಲ್ವಾತ್ ತಾಲಾದಿಭ್ಯೋಣ್ ಜಾತರೂಪೇಭ್ಯಃ ಪರಿಮಾಣೇ ಪ್ರಾಣಿರಜತಾದಿಭ್ಯೋಯ್ ಇತಶ್ಚ ತತ್ಪ್ರತ್ಯಯಾತ್ ಕ್ರೀತವತ್ಪರಿಮಾಣಾತ್ ಉಷ್ಟ್ರಾದ್ವಯ ಉಮೋರ್ನಯೋರ್ವಾ ಏಣ್ಯಾಢಯ ಗೋಪಯಸೋರ್ಯತ್ ದ್ರೋಶ್ಚ ಮಾನೇ ವಯಃ ಫಲೇ ಲುಕ್ ಪ್ಲಕ್ಷಾದಿಭ್ಯೋಣ್ ಜಂಬ್ವಾ ವಾ ಲುಪ್ಚ ಹರೀತಕ್ಯಾದಿಭ್ಯಶ್ಚ ಕಂಸೀಯ ಪರಶವ್ಯಯೋರ್ಯಯೌ ಲುಕ್ಚ ಯುಷ್ಮದ್ಧೇಮಂತಾ ಸಂಭೂತೆ ಗ್ರಾಮಾಧೇತು ತೇನ ರಥಾತ್ ಪಲಾಶಾದಿಭ್ಯೋ ದ್ರೋಶ್ಚಾಷ್ಟೌ ಇತಿ ತೃತೀಯಃ ಪಾದಃ.